आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एकसंघ म्हणून सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्याचं पंतप्रधानांचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मानवतावादी मदत सुलभतेनं आणि जलद पोहोचवण्यासाठी इराणची सहमती. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात. इंधन दर आटोक्यात राहण्यासाठी निर्णय. आणि 19वी इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून बंगळुरुमध्ये सुरुवात. आता सविस्तर बातम्या. आखाती प्रदेशातील संघर्ष परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि व्यापार स्थैर्य, ऊर्जा सुरक्षा कायम राखत नागरिकांच्या हितांचं रक्षण तसंच उद्योग आणि पुरवठा साखळी बळकट करण्याला केंद्र सरकारची प्राथमिकता असेल यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत भर दिला. पंतप्रधानांनी काल दूरस्थ प्रणालीद्वारे राज्यांच्या तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. आखाती प्रदेशातील अलीकडील घडामोडींमुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि भारतावर होणारे संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. कोविड काळात सामूहिक प्रतिसाद तसंच केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक संघ म्हणून एकत्रित काम करत जागतिक संकटाला तोंड देण्याचा पूर्वानुभव आपल्याला असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. त्याच पद्धतीनं सध्याच्या परिस्थितीतून मार्ग एकसंघ म्हणून एकत्र काम करून आपण या परिस्थितीवर यशस्वीपणे मात करू असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. यावेळी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या सूचनांचंही त्यांनी स्वागत केलं. आगामी काळात सतर्कता, सज्जता आणि समन्वित कृती यांची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात पीएनजी म्हणजेच पाईप्ड नॅचरल गॅस वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्यानं आढावा घेत जात असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठकीला उपस्थिती नसल्यानं कॅबिनेट सचिवालय मुख्य सचिवांची स्वतंत्र बैठक घेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील जेवर इथं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करतील. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील. दिल्लीचं प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार म्हणून संकल्पित असलेलं हे विमानतळ देशाची पायाभूत विमानतळ सुविधा बळकट करणं आणि प्रादेशिक तसंच आंतरराष्ट्रीय संपर्क व्यवस्था सुधारण्याच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल ठरणार आहे. नोएडा आणि दिल्ली इथली दोन्ही विमानतळं एकात्मिक विमान वाहतूक प्रणालीप्रमाणे कार्यरत राहतील तसंच गर्दीचं व्यवस्थापन सुलभ होऊन प्रवासी क्षमता विस्तारेल. सार्वजनिक खासगी भागीदारी आराखड्याअंतर्गत विकसित होणाऱ्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्यासाठी एकंदर 11,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज रांचीच्या भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच आयआयएमच्या 15व्या पदवीदान समारंभाला दूरस्थ पद्धतीनं उपस्थित राहतील तसंच व्हर्च्युअल रियालिटी केस रिपॉझिटरीचा शुभारंभ करतील. उपराष्ट्रपतींचं आज बिरसा मुंडा विमानतळावर आगमन होणार असून ते आदिवासी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या वारसांची भेट घेतील तसंच मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहतील. केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चौहान आणि महाराष्ट्राचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची काल दिल्लीत भेट झाली. यावेळी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांना पाठिंबा देणं आणि शेतीच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्याविषयीच्या केंद्र सरकारच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. किनारी भागालगत अवकाळी पावसानं झालेल्या पिकांच्या नुकसानीची नोंद घेऊन प्रधानमंत्री धान्य विमा योजनेअंतर्गत बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा याकडे लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसंच राज्यातील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं एक पथक राज्याच्या भेटीवर आल्याची माहिती त्यांनी दिली. विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत 52 गट नियमित निरीक्षणासह शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत झाल्याचंही चौहान यांनी बैठकीत सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती प्रदेशातील संघर्ष अजून वाढला आहे. काल रात्री इस्रायलनं इराणच्या महत्वाच्या पोलाद ऊर्जा आणि अणुऊर्जा केंद्रांवर अधिक तीव्रतेने हल्ले केले त्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली आहे. तेहरानकडून या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. या हल्ल्यांमुळे संघर्ष थांबवण्याच्या धोरणात्मक प्रयत्नांना खीळ बसणार असून वाटाघाटींसाठीच्या वाढीव मुदतीशी हे विसंगत असल्याचं तेहराननं म्हटलं आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी समाज माध्यमांवरील संदेशातून इराणच्या या प्रकल्पांसह इतर महत्वाच्या पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्याची इस्रायलला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला आहे. हे हल्ले अमेरिकेच्या समन्वयानं करण्यात आल्याचा आरोपही अराघची यांनी केला आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मानवतावादी मदत सुलभतेनं आणि जलद पोहोचवण्यासाठी इराणनं सहमती दर्शवली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी ही जागतिक स्तरावरील सर्वाधिक रहदारीचा तेल वाहतूक मार्ग आहे. सद्यस्थितीतील संघर्षात ही सामुद्रधुनी महत्वाचा भाग आहे. संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अली बहरेनी यांनी देशाच्या अणुसुविधांवर हल्ले होत असतानाही मानवतावादी मदत आणि कृषी मालाची वाहतूक या महत्वपूर्ण जलमार्गातून होऊ देण्याची संयुक्त राष्ट्राची विनंती तेहराननं स्वीकारली असल्याचं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 10 रुपये कपात केली आहे. त्यामुळे पेट्रोलवरचं प्रतिलिटर 13 रुपये उत्पादन शुल्क 3 रुपयांवर आणलं आहे, तर डिझेलवरचं प्रतिलिटर 10 रुपये उत्पादन शुल्क पूर्णपणे काढून टाकण्यात आलं आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील अशी अपेक्षा आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक एलपीजीचं वाटप 50%वरून 70%पर्यंत वाढवायचा निर्णयही केंद्र सरकारनं घेतला आहे. हा अतिरिक्त एलपीजी प्राधान्यानं पोलाद, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग, रसायनं आणि प्लास्टिक उद्योगांना पुरवला जाईल असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशातील दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि देशानं हे संकट प्रभावीपणे हाताळलं आहे असं गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल एका खासगी माध्यम समूहानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेत ते बोलत होते. गेल्या दशकात पेट्रोलियम घटकांचे साठे बळकट करणं आणि राखीव ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पुरवठ्यातील स्थिरता सुनिश्चित झाली असल्याचं शहा यांनी अधोरेखित केलं. अनेक देशांमध्ये इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झाली असताना देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत फार परिणाम न होता पुरवठाही सुरळीत ठेवला असल्याचं त्यांनी नमूद केलं. इतर देशांना इंधन वापरावर निर्बंधांसारख्या उपायांना तोंड द्यावं लागलं, तुलनेत भारतात मात्र स्थिरता राहिल्याचं त्यांनी नमूद केलं. फ्रान्समध्ये आयोजित G7 देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत जागतिक आर्थिक सुरक्षिततेसाठी जलवाहतूक स्वातंत्र्याचं महत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अधोरेखित केलं. त्याविषयी लिहिलेल्या समाजमाध्यमांवरील संदेशामध्ये जयशंकर यांनी बैठकीत महत्वपूर्ण खनिजांच्या मूल्यसाखळीतील सहकार्याचा विस्तार करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची नोंद घेत कौतुक केलं. अंमली पदार्थांचा व्यापार आणि दहशतवाद यांच्यातील परस्पर संबंधातून होणाऱ्या धोक्यांवर तसंच विविध क्षेत्रांना भेडसावणारे सामायिक धोके आणि सार्वभौमत्व या विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी नमूद केलं. खोट्या कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीमध्ये समाविष्ट घुसखोरांची नावं वगळणं हा मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा मुख्य उद्देश असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या खासगी माध्यमांच्या शिखर परिषदेत ते बोलत होते. तामिळनाडू आणि केरळसह अनेक राज्यात पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्यात आली असून त्याविषयी कोणतेही मोठे आक्षेप घेतले गेले नाहीत. या प्रक्रियेविषयी पश्चिम बंगालमधूनच प्रामुख्यानं आक्षेप घेतले गेल्याचं ते यावेळी म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये विविध भागात अलिकडे घडलेल्या हिंसाचाराच्या आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं पश्चिम बंगाल प्रशासनाची देखरेख अधिक तीव्र केली आहे. पुढील महिन्यात राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं सर्व स्तरातील अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातून देण्यात आलेल्या निर्देशानुसार अजामीनपात्र अरेस्ट वॉरंट बजावली जाणं अनिवार्य आहे, तसंच फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यात 2 टप्प्यात मतदान होणार आहे. 19वी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धा आज संध्याकाळी बंगळुरू इथं सुरू होत आहे. उद्घाटनाचा सामना एन चिन्नास्वामी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. 2 महिने चालणारी ही स्पर्धा 31 मे पर्यंत सुरू राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी एक संघ म्हणून सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्याचं पंतप्रधानांचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मानवतावादी मदत सुलभतेनं आणि जलद पोहोचवण्यासाठी इराणची सहमती. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात, इंधन दर आटोक्यात राहण्यासाठी निर्णय. आणि 19वी इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून बंगळुरुमध्ये सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.